चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यांकडून 2 वर्षाच्या थकबाकीची मागणी। शेतकरी क्लबच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी इकबालपूर साखर कारखान्याकडून 2 वर्षाची ऊस थकबाकी भागवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। भारतीय किसान क्लबचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी कटार सिंग यांनी सहायक ऊस आयुक्त यांच्याकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवली आहे। त्यामध्ये त्यांनी क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी मागणी केली आहे की इकबालपूर साखर कारखान्याकडून गेल्या वर्षाच्या 2017-18 मध्ये तसेच 18-19 ते जवळपास 140 करोड रुपये देय आहेत। या क्रमामध्ये कारखान्यामध्ये जवळपास 135 करोड रुपयांच्या रकमेचा साखरेचा स्टॉक आहे, जो कारखाना व्यवस्थापनाकडून लिखित रूपात संबंधित विभाग तसेच माननीय हायकोर्ट मध्ये देण्यात आलाय। या साखरेला कारखान्याकडून विकून शेतकऱ्यांची थकबाकी भागवली जाण्याची अपेक्षा आहे, पण कारखाना व्यवस्थापनाने साखर विकण्यामध्ये उशीर केला आहे आणि ज्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक दुरावस्था वाढत आहे। अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना आंदोलन करण्यासाठी नाईलाज झालाय, कारण बँक वसुली तसेच वीज विभागाची वसुली सातत्याने सुरू आहे, ज्यामुळे शेतकरी स्वतःला कर्जमुक्त करू शकत नाहीत आणि त्याची स्थिती दयनीय झाली आहे। आगामी काळात अशी स्थिती न व्हावी यासाठी कोणत्याही प्रकारे व्यावहारिक रूपात साखर विकून शेतकऱ्यांना पैसे दिले जाणे अत्यावश्यक आहे। त्यांनी सर्व शेतकरी तसेच भारतीय किसान क्लब यांच्याकडून आग्रह करून सांगितले की या ज्वलंत समस्येचे समाधान आपल्या स्तरावर त्वरित केले जावे, अन्यथा शेतकऱ्यांना आपल्याच पिकाच्या पैशासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे आवश्यक होईल।